सोडा कोणतरी बघत्याल
बघू दे.
आमचं काय नाही हो, पण तुमची आबरू जाईल.
जाऊ दे.
काय जाऊ दे, तुमची आबरू गेली म्हणजे आमची गेली, आणि आमची गेली म्हणजे अख्ख्या गावाची गेली.
तुम्हाला समजा गावाची काळजी आणि माझी नाही.
नाही कशी तुमची परते गोळी की नाही, अगदी स्पेशल मध्ये बघा ना.
कापड धुता येळेवर धाडून देता दुसऱ्या बरोबर, ते काय नाही. आता मी ठरवलंच आहे.
काय?
जोपर्यंत तुम्ही कापड स्वतः आणून देत नाही तोपर्यंत मी कापडच घालणार नाही.
चाल, कापड घालणार नाही. तुमच्या पाया पडतो, पण असं काय करू नका. अहो बाय जरी किती दिखणी असली ना, तरी कापडाच्या सोबत नाही बघा. बिन कापडाची बाय बघायची म्हणजे बेकार हो. हा, आपण सिनेमात नाही का बघत, त्या बायकांची कापड बेमटा खाली असतात ती.
बेंबट
हो, हे बघा, हे बेंबट तुमचं नाही, माझा होतो ना, माझा होतो ना. हे बघा, हे बघा बेंबट, हे बघा ना. कुठे गेलो? सकाळी तर आईने त्याला घातलं होतं, आता कुठे गेलं? हे बघा, हे बेंबट. अहो माझं तरी बरी, पण सिनेमातल्या बायकांची बेमट म्हणजे उकळी सारखी असते. असं वाटतं मुसळ घ्यावं आणि कुठेच बसावं. अहो असतंय काय, आमच्या इथे एका बायच्या बेमटात 5 कॅन तुकडे होते. कॅलेंडरच्या फोटोवर हो, तेव्हापासून दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत, दिसलं कॅलेंडर घाल घाल भट्टीत. बोमला दिजा, मी भट्टी लावून आलोय. आता पण सगळा कापडला फार वस्त्र गाळ झाला असेल. आता घरी जातो आणि डायरेक्ट सगळी कापड कांजीमध्ये टाकतो. मरू दे कशी, कांजीवर सगळं असतं. अहो कांजी बिघडली कापड ढिलं पडतं, आणि ढिलं मला अजिबात चालत नाही. तुम्हाला तरी चालेल का?
ते जाऊ द्या. अदुगर मला एक सांगा.
निळीच मला वाटलं, निळीमुळे कापड कसं सूच
मी समज मागून. अदुगर मला एक सांगा, मी तुम्हाला दिसते कशी?
दिसते कशी काय बाई, आमची चेष्टा करता काय? अहो तुम्हाला पाहिलं की माणसाची कशी चिलबिचिल चिलबिचिल होती.
चिलबिचिल
म्हणजे उलगाल हो. अख्ख्या गावात घराघरात तुमची दिशे वाचना चालू आहे बघा.
म्हणजे
विषय वाचना म्हणजे तुमच्या ही जी चर्चा चालू आहे, म्हणजे तुमच्या कानाची, तुमच्या डोळ्याची, तुमच्या केसाची, तुमच्या तोंडाची, तुमच्या गालाची. हो तुम्ही म्हणजे आमच्या गावचं शान आहे.
शान?
हा शान म्हणजे नाक हो. अहो अख्खं गाव तुमच्या नाकावर मरतंय. अहो चक्क तुम्हाला नाकवाली बाय म्हणते माझ्या तोंडावर. मी म्हणलं तुमच्या मायला मी तुमच्या.
एवढं माझं नाक चांगलंय?
हे बोललं का बोललं ते पिल्लू.
मग मला एक सांगा, माझ्या ह्या नाकात नथ असती तर चांगली दिसली असती की नसती?
नथ? अख्ख्या गावात नथी दोनच नाक, एक तुमचं आणि दुसरं आमच्या आईचं. आता बाकी नाक आहेत हो, पण नुसती भोक पाळायला गिरमिट आली. काय माफ करा, डोळं फुटलं काय तुमचं? आयला ज्या ज्या वेळा घंटीवाली गाडी हातामध्ये घेतोय त्या त्या वेळा कोण नाही कोण येऊन अंगावर धडकतय. नाही मी म्हणतो अख्ख्या गावात अंगावर येऊन धडकायला हा एकटा जण्या धोबी सापडला काय तुम्हाला?
म्हणजे तुम्हीच जण्या धोबी होय?
मग दुसरं कोण असणार? मीच. आयला तुम्ही मला ओळखीत
नाही?
म्हणजे या गावात तुम्ही नवीन दिसताय.
होय, आम्ही मुसाफिर आहोत. मुसाफिर चीन, जपान, आयलंड, थायलंड वगैरे वगैरे अशा देशातून जाऊन आलो.
लांबून? हा म्हणजे तुम्ही बेवारशी?
परदेशी. परदेशी?
हा तेच हो, परदेशी काय बेवारशी काय एकच. चला घरी चला, घरी चला.
तुम्हाला कशाला त्रास? ही दोन मोजके आहेत आणि ही दोन कशाला.
आता काय त्रास तर होणारच हो, पण आमच्या आईने सांगून ठेवलंय की कुणी बेवारशी दिसला की पहिले त्याला घरी आणून चाय पाणी दे. काय कुणाच्या रूपानं कोण कवा कधी कुठे येईल ते सांगता येत नाही. आता तुमच्या दोघांच्या रूपानं काय माती दोन्ही येणार आहे मला, पण आम्ही आईवाले पडलो का नाही?
आईवाले म्हणजे?
आईवाले म्हणजे आईचं ऐकणारे. तुम्हाला आहे का? हा आई नाही. ज्याला आय नाही त्याला काय नाही. काय नाही, एक वेळ माणसाला बाप नसलं चालत, पण आय पाहिजे. म्हणजे काय की आईमुळे एक प्रकारचा उठाव येतो समाजामध्ये, एक मान असतो, म्हणजे एक दर्जा. त्याच्या आईला तुमच्यासारख्या बेवर्षा सांगून काय फायदा, गाढवा पुढं वाटली की ता.
आली बघा तिथं देव करी काय हो, देव करी काय हो.
पाय कशाला धरतो?
ते मला माहित आहे हो, पण आईने सांगितलं म्हणून धरतोय. आजपासून मी दोघांचाच पाय धरलेत. काल गाढवं धरलं, आज तुमचं धरतोय.
जगदंब जगदंब
जगदंब नाही, माझं नाव जने जने धुबी. तुम्ही मला ओळखीत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो ना. तुम्ही महाराज मेहून आहे का नाही? है का नाही?
काय काम आहे तुझं?
काम एवढं काय मोठं काम नाही, फक्त दरबाराच्या कपड्याचं कंत्राट मला द्या बघा.
माझ्या हातात नाही.
आणि हातात कसं नाही? आहे म्हणजे तुमच्याच हातात सगळे महाराज.
नाही रे,
नाही नाही म्हणू नका. नाही कमिशन घ्या ना. अरे आता काय व्यवहार आहे, शान खाला पाहिजे. नाही असं नाही, पण कंत्राट मला द्या बघा. नाही म्हणू नका तुमचं. तुमचं पाय सोडू बघा.
तू नाही
मला जोडले मारे बघा.
पाय
सोडणार नाही तुमचं. अरे
माय
सोड, जीवच घेतो. तुझ्या तुझ्या